बिल्कुल भावना म्हणजे अभिमान सुद्धा भावना नियुक्त किंवा बिल्कुल भावना घेणे कमाल त्या अभिनंदन वाटत बिलकुल खात्रीने करून जरावा आपली द्या आम्ही द्या अमनाप द्या व्यक्तान अतग्यान बिलकुल खात्री येथे दोष याद मुखाद विनोद खात
Thank you.